घराच्या बांधबाईनी वाटल्या चुली
बर का ताईबाई माझ्याकडे लक्ष देता का जरा जरा गळा पालटून
म्हणा
नाही गळा पालटून म्हणते
सतबाईला गप या ताई काय दाबी ती म्हणू दे
बर का गळा पालटून म्हणा ना जरा
आईचा गळा बोल की
माईचं गळ राहिलं माई गेला औषी दोन मानी येत असलं ठेवू नका मग काय
आजी ह्याच्यात बघून म्हणायचं तुम्ही तिकडे का बघता इकडे बघा ना इकडे बसा
इकडे
जाऊ दे हे जाऊ दे वळी पावसाचं म्हण आमच्याकडे नाहीये ते गाणं
नाही तुम्हाला सर्व याच्या शेजारीत काय होत आवाज चांगला ते लांब आवाज दाखवत होतो
मी का